नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राज्यसभेचे आदले उपसभापती हरिवंश हांकां राज्यसभा सदस्य म्हूण नामनिर्देशीत केला. हरिवंश हांचो राज्यसभेतले सदस्य म्हूण कार्यकाळ काल सोंपलो. भारताचे आदले सरन्यायाधीश रंजन गोगोय हांच्या सेवानिवृत्तीन रिक्त जाल्ल्या राज्यसभेच्या सुवातेर तांकां सदस्य म्हूण नामनिर्देशीत केल्या. केंद्रीय गृह मंत्रालयान आज ह्या संदर्भात एक अधिसूचना जारी केल्या. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी आज राज्यसभा सदस्य म्हूण सोपूत घेतलो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी संसद भवनात नितीश कुमार हांकां सोपूत दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज नितीश कुमार हांणी राज्यसभेचे सदस्य म्हूण सोपूत घेतिल्ल्या बद्दल तांचे अभिनंदन केले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आज नवी दिल्लीत सिंधी भाषेतल्या भारतीय संविधानाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन केले. यावेळार उलयताना राधाकृष्णन हांणी म्हणले की सिंधी ही सगळ्यात पोरणी आणि मधुर भाषापैकी एक असा. भारताच्या स्वातंत्र्यता उपरांत पहिलीच देवनागरी लिपींत भारतीय संविधानाची सिंधी आवृत्ती प्रकाशित झाल्या असे उपराष्ट्रपतींनी म्हणले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हो पवित्र दस्तऐवज वेगवेगळ्या भाषांनी उपलब्ध करून दिवपाक विशेष प्रयत्न केल्यात असे सांगून तांणी मुखार म्हणले की प्रत्येक नागरिक भाषेचो विचार करनासतना देशाच्या आदर्शांक पुरायपणान समजतलो आणि ताचेकडे एकरूप जाऊंक शकतलो हे सुनिश्चित करपाच्या दिशेन हे एक महत्वपूर्ण पाऊल असा. जेव्हा नागरिक आपल्या स्वतःच्या भाषेत संविधान वाचू आणि समजू शकतात त्यांना शासन आणि जनतेमधले अंतर कमी जाता.
टुडे वी आर रिलीज्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन आवर ग्रेट सिंधी लँग्वेज. माय स्पेशल ग्रीटिंग्स टू ऑल द सिंधी स्पीकिंग पीपल ऑन दिस सिंधी भाषा दिवस. दॅट आय हॅव टू अप्रिशिएट अवर मेघवालजी फॉर चूजिंग दिस डे टू रिलीज द सिंधी वर्जन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड ही हॅज डन इट राईटली ऑन द डे दॅट हॅज टू बी डन.
ह्या वेळार कायदो आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी म्हणले की हो कार्यक्रम फक्त भाषिक दायजाचो उत्सव न्हय तर देशाची एकता आणि सांस्कृतिक विविधतेप्रती आशिल्ल्या वचनबद्धतेचो पुरावोय असा. जेव्हा संविधान सगळ्या भाषांनी उपलब्ध जातले त्यांना सामान्य लोकूय ते वाचूंक शकतले आणि आपले हक्क समजूंक शकतले.
52 अक्षरों की ये भाषा,
लेकिन संविधान संशोधन 21वां था.
लोकसभा की प्रक्रिया को जानने वाले सब जानते हैं कि प्राइवेट मेंबर बिल जब आता है मन में भाव होता है तभी आता है. अटल जी के मन में ये भाव था, सिंधी को संविधान की 8वीं अनुसूची में स्थान मिलना चाहिए. तो ये भाव के कारण वो प्राइवेट मेंबर बिल लेके आए. चार पिलर है, इक्वलिटी, लिबर्टी, फ्रेटर्निटी और जस्टिस. लेकिन हमारे भगवान झूलेलाल जी ने संदेश दिया, ये पिलर उसमें इंगित होते हैं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आज गोंयांत आयोजित सीपीए शिखर परिषदेच्या निमतान उलयतना गोवा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांक लोकशाहीत सक्रियपणान सहभागी जावपाचे आवाहन केले. भारताची विविधता समृद्ध करपाक गोयच्या भूमिकेचेर उजवाड घालत तांणी भारतीय तरणाट्यांच्या जागतिक कामगिरीची तोखणाय केली आणि तांकां राष्ट्राची सगळ्यात व्हड शक्ती म्हणले. बिर्ला हांणी तरणाट्यांक व्हड सपना पळोवपाक दृढ निश्चयी रावपाक आणि राष्ट्र उभारणीत योगदान दिवपाक प्रोत्साहित केले. प्रक्रियेत तरणाट्यांचो सहभाग पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करता हाचेर तांणी भर दिलो. तशेंच 2047 मेरेन विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक धोरण निर्मितीत सहभाग महत्वाचो असा असे ते उलयले. खुबशे तरणाटे राजकारणापासून पयस वता असले तरी सामाजिक बदला खातीर राजकारण हे एक शक्तिशाली साधन असा असे तांणी म्हणले. तांणी प्रशासनात बायलांच्या वाढत्या सहभागाचेरूय उजवाड घालो आणि नमूद केले की नारी शक्ती वंदन कायद्याचो उद्देश विधीमंडळात बायलांचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत करप असा. भारतीय हवामान खात्यान जम्मू आणि काश्मीरात फाल्या मेरेन गडगड वीज आणि वादळी वाऱ्याचो अदमास काढला. तशेंच आज अरुणाचल प्रदेशात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आज आंध्र प्रदेश दर्यादेग, कर्नाटक दर्यादेग, कोकण, गोंय, पुड्डुचेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान असतले असे हवामान खात्यान कळयला. भारताच्या आयुष शेट्टीन आज चीनात चालू आशिल्ल्या आशियाई बॅडमिंटन वस्तादपणाच्या दादल्यांच्या एकोडी विभागात जागतिक क्रमवारीत 4थ्या क्रमांकार आशिल्ल्या इंडोनेशियाच्या जॉनाथन क्रिस्टीक हारून उपांत्य फेरयेंत प्रवेश केलो. शेट्टीन क्रिस्टीचो 23-21, 21-17 अशा गुणांनी पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.